करू का सुरू?
करा की मग. दादा तुमचा केवढा मोठा, जवा बाहेर यायचा तुमचा, आख्या जगाला करायचा तुम्ही, तुमची आठवण येता लागते.
काय हो, काय झालं?
ते जुळना झालं जणू.
काय जुळना?
ते एमक.
अहो ते कागदाची फोळ केलाय साती उघडा की मग सगळं जुळतंय बघा.
जमलं बघा.
दारा तुमचा केवढा मोठा माने, जवा बाहेर यायचा तुमचा सिनेमा छान,
आख्या जगाला करायचा तुम्ही म्याड, तुमची आठवण येता लागते आम्हा येड.
दादा तुमचा केवढा मोठा, जवा बाहेर यायचा तुमचा,
दादा तुमचा केवढा मोठा, जवा बाहेर यायचा तुमचा,
अख्ख्या जगाला करायचा
तुमची आठवण येता लागते.
हो दुखवून आमची पुन्हा अनकरण्या सर्वांना.
काय मधलं मधलं शब्द खायला असा?
चुकलो चुकलो.
पोट दुखवण्या आमची पुन्हा अन सुखी करण्या सर्वांना.
वरून खालची उद्या सकाळची फाशटात यशटी पहिली पकडून उतराना.
दादा परत याना हसवाना,
दादा परत याना हसवाना,
दादा परत याना हसवाना.
पाऊस येई दर वर्षाला पाणी गळ, पण फकस्त जगात आख्या तुम्ही हेरलीत ढगाची कळ.
दर वर्षाला पाऊस येई दर वर्षाला पाणी गळ, पण फकस्त जगात आख्या तुम्ही हेरलीत ढगाची कळ.
सूर्य उगवता प्रकाश पडता सगळ्यास येते साद,
गुडगुड तुम्हा बी व्हायचाच मातूर तुम्हाच निवायचा इनोद.
दादा तुमची किती मोठी
पावन, फारी फार नीट वाचायचं.
वय वय राज वय राज.
तारा तुमची कीर्ती मोठी महाने,
तुम्ही मराठी माणसाच जीव की प्राण.
पोट दुखवण्या आमची पुन्हा अन सुखी करण्या सर्वांना,
पोट दुखवण्या आमची पुन्हा अन सुखी करण्या सर्वांना. दादा परत याना हसवाना,
दादा परत याना हसवाना,
दादा परत याना हसवाना, दादा परत याना.
चमचमाटात भट्टी मराठी अंधारात तवा साहेबांच्या साथीन तुम्ही भगवा फडकवलात
बॉलिवूडच्या चमचमाटात भट्टी मराठी अंधारात तवा साहेबांच्या साथीन तुम्ही भगवा फडकवलात
ऐसी अंधेरी रात में दिया तेरे हाथ में सासाच्या धोतरात कळा
तुम्ही मुक्यान बोलला आज मी आठवून
अंधळा मारतोय डोळा दादा तुमचं आमचं जमलं कायमच
मला घेऊन चला म्हटले तर न्यायचे
वाट दुखवण्या आमची पुन्हा अनसुखी करण्या सर्वांना
वाट दुखवण्या आमची पुन्हा अनसुखी करण्या सर्वांना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना हसवाना
दादा परत याना